सुपर हिट 93.5 रेड एफएम पर मॉर्निंग नंबर वन में रुद्र है आपके साथ आणि ना सध्या आपल्याला कंटाळा येऊ नये या करता वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न चाललेले आहेत. गुगलच्या डूडलच्या गेम्स मध्ये कोणाला इंटरेस्ट आहे? मला खूप जास्त आहे आणि त्यातल्या त्यात मला ना आज इतका आनंद झालेला आहे. आज म्हणजे कालचा अख्खा दिवस आपला आनंदात गेला, त्यामुळे आज सकाळी सकाळी आनंद झालेला आहे. काय तो जो क्रिकेटचा गेम आहे ना डूडल गेम, आपल्याला आवडायचा आणि नेमका त्यांनी 2017 इन्व्हेंट केलेला तो गेम तो परत एकदा इंट्रोड्यूस केला, कारण आता पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये लोकांना कंटाळा येतोय, तर मग त्यांचा कंटाळा दूर व्हावा याकरता. मग काय होतं, 1.5-2 तास गेले भाई आपले त्यात, म्हणजे आपल्याला पबजी खेळता येत नाही, इट्स ओके, पण त्या गेममधला आपला हायस्कोर कोणी पण बीट करून दाखवावा. 266 रन्स केलेत बरं का तुमच्या भावानी. तुमचाही काही हायस्कोर वगैरे झाला असेल गुगल डूडल गेम्समधला, शेअर करताय जरा इंस्टाग्रामवर RJ.Rudra आपलं इन्स्टा हँडल आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.